हरि 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 राम राम। थोड़ा पुढ़ जर सरकल तर होई जागा मला वाटते। पोत हलवलं की धान्य अजून मावत अजून मावत। हरी हरी राम वंदे गुरूणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हलमोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी तेथे उडी घालूनी तारी तो सद्गुरु जाणावा। सद्गुरूंची लक्षणं पाहत असताना आतापर्यंत आपण जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो अज्ञानाचा अंधकार दूर करतो आणि शिष्याच्या बाबत जीव आणि शिव यांची एकरूपता घडवतो तो सद्गुरु असं समर्थांनी सांगितलं। देव आणि भक्त मुळात एक असताना जे विघडले जे वेगळे झाले त्यांना एकत्वाचा बोध देतो। भक्ताला देवाशी एकत्वाचा बोध देतो तो सद्गुरु। संसारामध्ये अडचणीत सापडलेले भव व्याघ्रांनी उडी घालून आपल्या माऊलीपासून वत्साची ताडातोडी केली। संसारामुळे आपण परमात्म्यापासून दूर पडलो असं पाहून जनी मध्ये उडी घालून आपल्याला सोडवलं शीघ्र सोडवलं असं जो करतो तो सद्गुरु। प्राणी मायेमध्ये मायारूपी अडचणीमध्ये सापडलेले आणि संसाराच्या विविध दुःखांनी दुखवलेले ज्यांनी मायेतून मुक्त केले आणि संसार दुःखातून मुक्त केले तो सद्गुरु। आता समर्थ असं सांगतायत की वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी तेथे उडी घालूनी तारी तो सद्गुरु जाणावा। मी मागच्या वेळेला म्हटलं की या सगळ्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत। ज्यांना अज्ञान होतं त्यांचं अज्ञान दूर करणारे ते सद्गुरु। जे देव आणि भक्त वेगळे समजत होते त्यांचा एकांत घडून आणतात ते सद्गुरु। जे संसारांनी त्रासलेले आहेत त्यांना आपल्या मूळ आनंदाच्या स्थितीमध्ये नेऊन ठेवतात ते सद्गुरू. तसं कोणी कोणी वासना नदी महापुरामध्ये अति सापडलेले असतात. वासना या आपल्या देहालाच चिकटलेल्या असतात, देहाबरोबरच वासना असतात आणि वासना या तसं म्हटलं तर आवरण्यासाठी अति अति कठीण जातात, कारण तो इंद्रियांचा स्वभाव राहतो. वासनांचा जोर फार विलक्षण असतो. आणि या वासना आपल्या हातून काय घडवतील काही सांगता येत नाही. या वासनांच्या पोटी मनुष्य किती पतित होईल हेही सांगता येत नाही. वासना ही निरनिराळ्या प्रकारच्या असतात. काही इच्छा, काही कामना, काही वासना या त्यातल्या त्यात उच्च प्रतीच्या समजल्या जातात बरं का. म्हणजे त्या समाजालाही मान्य असतात. ते छंद हे श्रीमंती छंद म्हणून समजले जातात, त्याला समाजात प्रतिष्ठा देखील असते. आणि काही वासना या समाजामध्ये दुही निर्माण करणाऱ्या, समाज मन बिघडवणाऱ्या, मोडून टाकणाऱ्या, समाज ही दुभंगून जाईल अशा असतात. अशा सगळ्या प्रकारच्या वासना प्रत्येकाच्या चित्तामध्ये काही प्रमाणामध्ये नक्की असतात. मनुष्य मुळातच काय म्हणायचं, मनुष्य प्राणी असंच त्याला म्हटलं जातं. वासनांशिवाय माणूस नाही. समर्थ असं म्हणतात की या वासनांरूपी नदीचा महापूर आलेला असतो. पाहण्याच्या, ऐकण्याच्या, खाण्याच्या, बोलण्याच्या, चालण्याच्या, लेण्याच्या, दागिने इत्यादी मान मरातब, सत्ता संपत्ती या वासनांची जी पूर्ती असते ती पूर्ती मिळवण्याचं एकमात्र साधन संपत्ती आहे बरं का. म्हणून वासना आणि वासना पूर्ण करण्याचं साधन म्हणून संपत्ती. द्रव्य जर नसेल तर वासना पूर्ण होत नाहीत. द्रव्य जर असेल तर वासना पूर्ती होते. कित्येक वासना या द्रव्यावरच केवळ अवलंबून असतात. जो द्रव्यहीन असतो त्याला विषयभोग कठीण, विषयभोग मिळत नाहीत. पण त्याच्या वासनांचा महापूर तसाच असतो. वासनांचा महापूर तसाच असतो पण द्रव्य नसतं, संपत्ती नसते तेव्हा त्या पुऱ्या होत नाहीत. त्याचं मन तडफडत तसंच राहतं, तो ग्लानी करतच राहतो. वासना नदी ही दुथडी भरून वाहत असते आणि वासना पूर्ण होणं हे अनेक परिस्थितीवर अवलंबून आहे. त्याच्यातलं मुख्य म्हणजे अर्थात द्रव्य, दुसरं म्हणजे शरीर संपत्ती. ही वासना, या वासना देखील त्याची पूर्ती होण्यासाठी शरीर धडधाकट पाहिजे. तिसरं म्हणजे आजूबाजूचा परिसर. तुम्ही ज्या समाजात राहता त्या समाजामध्ये समृद्धी असली तर तुमच्या वासना पूर्ण होणार. तिथं जर दुर्भिक्ष असेल, दुष्काळ असेल, अडचणी असतील, परचक्र असतील, संकट असतील, नैसर्गिक आपत्ती असतील, तरी वासनेचा महापूर मनामध्ये तसाच चालू असतो. पण वासना पूर्ती झाली नाहीत तरी देखील प्राणी वासनेच्या महापुरामध्ये बुडतच राहतो. तो बुडून धडपडत राहतो, ग्लांती करतो असं समर्थ म्हणतात. आणि सगळी अनुकूलता आहे अशीही परिस्थिती असते. काही काही प्रदेश अथवा प्रांत असे असतात की त्या ठिकाणी सर्व सुखसोयी भरभरून वाहत असतात, कशाचीच कमतरता नाही. संपत्ती असते, शिक्षण असतं, शास्त्रीय शोध असतात, अम्युनिटीज असतात, भरभरून वाहत असतात, कसलीही अडचण नाही. विषयपूर्ती तर होतच असते, किंवा काही स्वकष्टानी द्रव्यार्जन करतात, त्यांच्याकडे संपत्ती भरपूर असते, त्यांच्या वासनांची पूर्ती होतच राहते. अशा प्रकारची वासना पूर्ती, विषयपूर्ती होत असली तरी देखील ज्यांच्या वासना पूर्ण होत आहेत ते पूर्ण सुखात नसतात ही अडचण तशीच राहते. तो तशा प्रकारे ग्लांती करतच असतो, त्याचं मन बरंच कमकुवत होतं. जिथं खूप अडचणी आहेत आणि जिथं खूप अडचणी नाहीत, अशा ठिकाणी एक अडचण निर्माण झाली तरी देखील झोपा उडतात. ज्या जी दुःख आहेत, अधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक ताप किंवा दुःख म्हणून सांगितलेले आहेत, ते जिथं संपत्ती भरपूर आहे अथवा समृद्धी भरपूर आहे असे जे भाग आहेत, प्रांत आहेत, देश आहेत अथवा कुटुंब आहेत, तिथं हे सगळे ताप जसेच्या तसे असतात. आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप. आध्यात्मिक ताप म्हणजे आपल्या शरीरातूनच दुःख निर्माण होणं, पोट दुखणं, डोकं दुखणं, वेगवेगळ्या प्रकारचे, त्याचं वर्णन नको करायला. ते संपत्ती आहे आणि वासना पूर्ती होते आहे म्हणून सुख संपूर्ण मिळतं असं होत नाही. तसं अधिभौतिक ताप असतात, जसं वादळ येणं, अतिपर्जन्य, पर्जन्यच न पडणं, निसर्ग मात्रावर अवलंबून असणारी अशी दुःख, थंडी, उन्हाळा, हे जसंच्या तसं राहतं आणि त्याची दुःखही जशीच्या तशी राहतात. आणि अधिदैविक ताप दैववशात, प्राक्तनवशात, प्रारब्धवशात जी दुःख असतात तीही तशीच राहतात. घरात मृत्यू, मुलांचे मृत्यू, आपली स्वतःची प्रकृती नीट नसणं, दैववशात पत्नीची प्रकृती नीट नसणं, पत्नीचं आणि यांचं न जमणं, काय प्रारब्ध प्राप्तन असतं कोण जाणे, सगळं नीट असतं पण घरात धुसफूस असते. ही जी दुःख आहेत, ही दुःख ही जशीच्या तशीच राहतात. म्हणून वासना, वासनेचा जो महापूर आहे, त्या वासनेचा महापूर आणि त्याच्यामध्ये सगळ्यांच्या गटांगळ्या खाणं हे जसंच्या तसं असतं. सद्गुरू जर काही करत असतील तर भोग मिळवत अथवा भोग न मिळणारी व्यक्ती असो, वासनेचा महापूर तसाच असतो. पण सद्गुरु जगन मिथ्यात्व ज्याला म्हणतात, जगताच्या मर्यादा, शरीराच्या मर्यादा, जे दिसतं आहे त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा याच्याबद्दलच जागृती घडवतात. सद्गुरु वासना नदी महापुरातून बुडणाऱ्या प्राण्यांना बाहेर काढतात. ते या संसाराच्या मर्यादा लक्षात आणून देऊन बाहेर काढतात. आणि ब्रह्मनिश्चय घडवतात. आपण देह मन बुद्धीपासूनच, जी देह मन बुद्धी वासना वागवते त्या देह मन बुद्धीपासूनच तू वेगळा आहेस, अशा प्रकारची शिकवण देतात. अशा प्रकारची शिकवण ते परमात्मतत्वच तू आहेस असा उपदेश स्वामीजी म्हणत असत की हा जो संसार आहे हा संसार 1% देखील सत्य मानू नये असं म्हणत असत. तर हे ऐकून ऐकून सद्गुरूंकडून त्याचं श्रवण करून तसा निश्चय होऊन प्राणी त्याच्यामध्ये गटांगळ्या खाणं तो सत्य आहे असं जर समजलं संसार, तर मग गटांगळ्या आहेतच आहेत. ते त्याच्याबद्दल जागृती करतात. गर्भवास, अति साकडी, इच्छा बंधनाची बेडी, ज्ञान देऊन शीघ्र सोडी तो सद्गुरु स्वामी. परत परत जन्माला येणं आणि जन्माला आल्यामुळं संकटामध्ये सापडणं, गर्भवास, अति साकडी. कोणी कोणी याचा अर्थ असा करतात की गर्भवासच किती संकटाची गोष्ट आहे, पण तो आपल्या हातात नाही. आपल्याला कोणी विचारून जन्म नाही दिला की तुला जन्माला घालू का असं आपल्याला विचारलंय कोणी? त्यामुळे ते मातेच्या उदरात उलटा असतो, तिथं घोटाळलेला गुदमरलेला असतो वगैरे, हे संकट अशाही प्रकारे याच्याबद्दल सांगितलं जातं. पण गर्भवास म्हणजे परत परत जन्माला येणं आणि ते जन्माला येणं हेच संकट असणं. आणि जन्माला आल्यानंतर इच्छा आणि जीवाला असणारं बंधन, कर्मबंधन, कर्मफळाचं बंधन, अशा प्रकारच्या सगळ्या बंधनांच्या वेड्यामध्ये सापडलेला, त्याला ज्ञान देऊन जो त्याची सुटका करतो तो सद्गुरू असं समर्थ म्हणतात. फोडूनी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर अनाथांचे. फोडूनी शब्दाचे अंतर म्हणजे जो शब्द आहे त्या शब्दाचा एक वाच्यार्थ आहे आणि त्या शब्दाचा एक लक्षार्थ असतो. मुलगा अतिशय व्राक्यपणा करत असतो तेव्हा आई म्हणते की असा नुसता पडून राहतोस आणि रेडकासारखा जागेवर बसल्या बसल्या हका मारतोस. तर मुलगा म्हणाला की समजलं, रेडकू म्हणजे म्हशीचं पिल्लू. रेडा आणि रेडकू आणि म्हैस याचा एक वाच्यार्थ आहे आणि एक लक्षार्थ आहे की तू असा ऐदी राहू नकोस. त्याच्याऐवजी तो शब्दशः अर्थ घेऊन म्हणतो की म्हशीचं पिल्लू. तसं महावाक्य जे आहे तत्त्वम असी ते परमात्म तत्वच तू आहेस, ते याचा अर्थ ते परमात्म तत्व जे निर्गुण निराकार अविनाशी आहे आणि त्वम याचा अर्थ तू, वाच्यार्थ तो परमात्माच तू आहेस, हे जे शब्द आहेत या शब्दाच्याही अंतरामध्ये तू याचा अर्थ तुझ्या अंतर्यामी असणारी शुद्ध जाणीव शक्ती, त्याचा लक्षार्थ जीव असा आहे. जीव हा मुळातच परमात्म स्वरूप आहे. ते परमात्म तत्वच तू आहेस, तू आनंद स्वरूप आहेस, तू शांत स्वरूप आहेस, तू चैतन्य स्वरूप आहेस, तू केवळ अस्तित्व मात्र आहेस. आणि असं म्हणतात की सत म्हणजे अस्तित्व, चित म्हणजे जाणीव चैतन्य, आणि आनंद याच्यामध्ये सतचा बोध सर्वसाधारण सर्वांनाच असतो. सतचा बोध ही कोणती विशेष गोष्ट नाही, आपण आहोत हे सगळ्यांनाच माहिती आहे. मी आहे याच्याविषयी कोणती शंका नाहीये, म्हणून सतरूपानी प्रत्येकालाच ज्ञान आहे. आपण आहोत याच्यात काही शंका नाही, पण आपण जड आहोत, आपण देह आहोत, आपण मन आहोत, आपण म्हणजे बुद्धी आहोत, याच्याऐवजी आपण चैतन्य मात्र आहोत, जाणीव मात्र आहोत, हा विशेष बोध आहे. म्हणून चित आणि आनंद हा विशेष बोध समजला जातो. सत हा विशेष बोध नाही, त्या सत म्हणजे मी च्या अधिष्ठानावरच चैतन्याचा बोध होतो. पण चैतन्य स्वरूप मी आहे हा विशेष बोध आहे, आणि मी चैतन्य स्वरूप आहे त्याच्याही पुढे जाऊन मी आनंद स्वरूप आहे याच्यात चैतन्यही आलं, कारण आपण आनंद स्वरूप आहोत हे जाणीवेला समजतं. हे समजणारं चैतन्य असतं, आणि आपण आनंद स्वरूप आहोत याच्यामध्ये आपण आहोत हा बोध अनुसृतच आहे. सत हे नेहमी अनुसृतच आहे, आणि त्याच्याही पुढे जाऊन जो आनंद स्वरूप आहे तो शांत स्वरूप आहे. आनंद आणि शांती समानार्थी शब्द आहेत, पण तरी देखील आपण शांत स्वरूप आहोत. शांती हे आपलं स्वरूप आहे असं समजणं हा सत चित आणि आनंद याचा लक्षार्थ आहे. हे सांगणारे सद्गुरू असतात, ते नुसतं सांगत नाहीत तर शिष्याला त्याची प्रचिती देखील देतात. फोडूनी शब्दाचे अंतर वस्तू दाखवी असं समर्थांनी म्हटलंय. परमात्मा प्रतीतीला आणतात, आणि तो परमात्मा हा निजसार आहे, म्हणजे तेच खरं आपलंही स्वरूप आहे. आपण सारभूत परमात्मा आहोत. सार म्हणजे समजतं ना की एखादं फळ आहे, त्या फळाचं सार काढणं. तसं आपण शांत स्वरूप आहोत, आनंद स्वरूप आहोत, आपण वस्तू स्वरूप आहोत असा बोध देतात. तो बोध प्रत्यक्ष प्रचितीला आणून देतात ते सद्गुरु. तोची गुरु माहेर अनाथांचे, जीव एकदेशी बापुडे तयास ब्रह्मची करी रोकडे. काय लिहिलंय बघा, जीव हा बापडा म्हणजे गरीब असतो. तो जेव्हा मी पापी मी पुण्यवान समजतो तेव्हा तो बापडाच आहे, त्याला पाप पुण्य नाही. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रम न तीर्थो न वेदा न यज्ञाः अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, असं आचार्य म्हणतात ना. तो आपल्या स्वतःला मी पापी मी पुण्यवान समजतो तो बापडाच आहे, तो मी कर्माची फळ भोगतो असं समजतो, त्यामुळं मी सुखी मी दुःखी असं समजतो तो बापडा होऊन जातो. आणि दिवसेंदिवस तो जास्त जास्त बापडा होतो. त्याचा जेव्हा जन्म होतो म्हणजे देह त्याला लाभतो, तो जन्माला येतो, तेव्हा त्याची निरागसता पाहून दुसऱ्यांना देखील आनंद होतो, तोही निश्चिंत असतो. तो किती आनंददायी असतो आणि स्वतः देखील तो मागेल ते त्याला मिळतं. लहान मूल नुसतं हसलं तरी देखील आपल्याला किती आनंद होतो, नुसतं हसलं तरी. आपल्याकडे पाहिलं तर आपण त्याला वाकुल्या दाखवायला लागतो, त्यांनी आपल्याकडे वारंवार पाहावं असं आपल्याला वाटतं, तेव्हा तो बापुडा मुळीच नसतो. पण जसा जसा पुढे पुढे वय जातं, 50-60 काही काही जण नोकरीला लागल्या लागल्या बापुडे होतात, काही जण शाळेत घातल्यावर बापुडे होतात. शाळेत बोलणी, घरी बोलणी, विलास म्हणायचा की देवानंद सारखा भांग मी पाडायचो असा कोंबडा. तर बाई त्या कोंबडा हातात धरायचा आणि मेल्याचा कोंबडा बघा म्हणायचा आणि असा हलवायचा असं तो सांगायचा. याच्या डोक्यात काही शिरत नाही असं म्हणायचा गोष्ट आहे. आणि ही विलासचीच गोष्ट नाही, आपली वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी मनुष्य बापडा होतो. मी व्यंगचित्र पाहिलं तर की टीव्हीवर गुर्र असा आवाज वाघाचा असतो आणि पत्नी टीव्ही पाहत असते, आतून पत्नी येऊन विचारतो की मला बोलवलं का, जीव एक देशी बापुडे. मी जन्मतो मी मरतो असा त्याचा भाव असतो आणि मरणाचं तर केवढं भय असतं, म्हणजे मृत्यूची चर्चा देखील घरात नको असं घरातली जाणती माणसं म्हणत असतात, म्हणजे त्यांना ते काही जाणत नसतात खरे. पण मृत्यूबद्दल बोलायचं नाही, जर मृत्यू झाला तर लहान मुलांना दाखवायचं नाही, त्यांना घेऊन जायचं नाही, त्यांच्या मनावर आघात होईल, त्यांना वाईट वाटेल, जीवनाची यथार्थता समजणार कधी कोणाला? लहानपणीच कळली पाहिजे, तरुणपणी ही कळली पाहिजे. काही काही जण ते तिकडे वैकुंठमध्ये नाही, आमच्या मिस्टरांना भीती वाटते, ते नाही जात. हे स्वरूप आहे जीवनाचं, ते सगळं उघड्या डोळ्यांनी नीट सगळ्यांना समजलं पाहिजे. जीव एकदेशी त्याकरता होतो, एकांगी व्यापकता गमावलेला, जीवनच न समजलेला, समर्थ असं म्हणतात की अशा जीवाला सद्गुरु व्यापक बोध देतात. नाल्पे सुखम असती भूमैव सुखम, अल्प अल्प असण्यामध्ये सुख नाही, व्यापकामध्ये सुख आहे. आत्मा भूमा आहे, व्यापक आहे. भूमात तू एव विजिज्ञासितव्य, म्हणून आत्मा मी आहे, मी व्यापक आहे असं नेहमी चिंतन करत राहावं. फेडी संसार साकडे वचन मात्रे, जे वेदांचे अभ्यंतरी ते काढूनी अपत्यापरी शिष्य श्रवणी कवळ भरी उद्गार वचने. काय लिहिले बघा, वेदशास्त्र महानुभाव पाहता एकची अनुभव, तोची एक गुरुराव ऐक्य रूपे संदेह निशेष जाळी, स्वधर्म आदरे प्रतिपाळी, वेद विरहित टवाळी करूच नेणे. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु प्रभु. पुला पुंडली कवरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.